जनता जनार्दनांना दिलासा देण्याचं काम 100% आपण करणार. पुढील कालखंडामध्ये जे जे उर्वरित काम असेल तेही पूर्ण करण्याची ताकद सामर्थ्य आपण ठेवूत. आता जास्तीत जास्त कडकड ज्यांना आली आहे का आम्हाला उभं राहायचंच आहे. 2029 तो विचार करू आपण, कारण का तुमच्यापेक्षा आता जर आपण पटात सुटलं तर मी जास्तच पाहतो. कुस्त्या खेळाचं असलं तर मी चित होणार नाही. या माध्यमातूनच एकदा जो उर्वरित विकास आहे, जे जनता जनार्दनांचं जनता जनार्दनांचा विश्वास आहे, तो विश्वासघात ठरता विश्वासात्मक दृष्टी ठेवून उर्वरित विकास 2029 पर्यंत आपण करू, त्यानंतर एखादा पट्टा उभा करू. चाल रे बाबा, आता माझ्यासोबत चाल. इकडे कायले लुणमुण करतं, चाल माझ्यासोबत, मीच फिरवतो तुला. प्रत्येकाचे आता ठळक 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 नाही, खरी माणूस त्या झोपडीत आहे, त्याचं दुःख पा, त्याची काय अडचण आहे, त्याची काय विवंचना आहे. आमचा दरबार राहते, आजचाच नाही आपण पाहला, प्रचंड गर्दीमध्ये आम्ही दरबार करतोय. आजचाच नाही, अनेक वर्षानुवर्षापासून दरबार आहे. तेव्हाच नगरपालिकेत लोकांनी दोघं म्हणजे नवरा बायकोला निवडून दिलं, फुकट नाही दिलं. कुठंतरी आम्ही काम करतोय, धावतोय, 5 वाजता उठतो दररोज, दररोज कुठं आरवीत फिरतो. लोकांना माहितीये का हा माणूस कुठंतरी जनतेत राहणारा माणूस आहे. केवळ आता झोप उघडून नाही, हिरवं हिरवं आहे, आता हिरवंगार आहे मतदारसंघ. हिरवंगार आहे म्हणून आपण कोणचीही गडबड करू नये, एवढीच आनंदाची विनंती करतो मी. जास्तच आग आली असं 29 या, मी स्वतः फिरवतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला निवडून आणण्याची ताकद सुद्धा मी ठेवतो. एवढं आजच्या प्रसंगी बोलतो. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण उपस्थित आहात. मला विश्वास आहे की आमचा कार्यकर्ता कुठेही खचून जाणार नाही. आणि धावू नका, वादळ आल्यासारखं वादळात सामील होऊ नका. हे वादळ आता आहे, याच्या अगोदर कधी पाहिलं नाही आम्ही. निवडणूक आली का हे वादळ येत असते. मागच्या वेळेस हे वादळ आपण पलटून लावलं म्हणजे कीड लागल्यासारखंच आहे. आता यांच्याजवळ जास्त पैसा झाला, त्याचा माज होय की कायचा माज होय माहीत नाही. तरी आपण सर्व या गोष्टीचा सामना करण्यासाठी आपण सतर्क आहेत आणि या भूमिकेतूनच आपण सर्व एकजूट एकत्रितपणानं भविष्यात येणाऱ्या निवडणुकीचा सामना करू. एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला इथेच विराम देतो. जय हिंद, जय श्यामजी पंत महाराज.